आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू। 6व्या टप्प्याची अधिसूचना जारी। भारतीय तटरक्षक दलानं पोरबंदरजवळ केलेल्या कारवाईत पाकिस्तानी जहाजातून 600 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत। सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या फ्रान्स दौऱ्यात उभय देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा। 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा बांगलादेशवर विजय। आणि तेलंगणसह पश्चिम बंगालचा काही भाग, बिहार, ओडिशा आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत। पंतप्रधान आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकात शिरसी, दावणगेरे, बळ्ळारी आणि बेळगावी इथं प्रचारसभा घेतल्या। भारताला बलशाली बनवण्याची तसंच देश सुरक्षित आणि विकसित करण्याची ग्वाही त्यांनी या सभांमध्ये दिली। गेल्या 10 वर्षात आपल्या सरकारनं शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि त्यांच्या शेतमालाला बाजारपेठ खुली होण्यासाठी मदत केली आहे असा दावाही त्यांनी केला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी ओडिशामध्ये केंद्रपारा लोकसभा मतदारसंघातल्या सालीपूर इथं जाहीर सभेला संबोधित केलं। आपल्या पक्षाचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यास बेरोजगार युवकांसाठी पहिली नोकरी पक्की योजना सुरू करण्याचं आश्वासन त्यांनी या सभेमध्ये दिलं। समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात संभल आणि बरेली जिल्ह्यांमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला। त्यांनी भाजपावर जोरदार तोफ डागत निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यांमध्ये राज्यातल्या जनतेनं या पक्षाला चोख उत्तर दिलं असल्याचा दावा केला। निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक 2024च्या 6व्या टप्प्याची अधिसूचना जारी केली आहे। या टप्प्यात 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या 57 जागांसाठी मतदान होणार आहे। त्यामध्ये राजधानी दिल्लीतल्या सर्व 7 जागांसह हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधल्या जागांचाही समावेश आहे। या टप्प्याकरता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 6 मेपर्यंत मुदत आहे। 7 मे रोजी अर्जांची छाननी होईल तर 9 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकतील। 6व्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार आहे। सर्व टप्प्यांची मतमोजणी 4 जून या दिवशी होणार आहे। आम आदमी पक्षानं आपल्या निवडणुकीच्या प्रचारगीतात जाहिराती संबंधीचे नियम आणि निवडणूक आयोगानं दिलेल्या दिशानिर्देशांनुसार बदल करावेत आणि आवश्यक ते बदल करून सुधारित गीत पुन्हा प्रमाणीकरणासाठी सादर करावं असं आयोगानं या पक्षाला सांगितलं आहे। निवडणूक आयोगानं आम आदमी पक्षाच्या प्रचारगीतातल्या एका विशिष्ट शब्दाला आणि या गीतामध्ये दाखवलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या गजाआडच्या छायाचित्राला आक्षेप घेतला आहे। या दोन्ही गोष्टी आयोगाच्या दिशानिर्देशांचा आणि जाहिरात विषयक नियमांचा भंग करणाऱ्या असल्याचं म्हटलं आहे। मात्र आपल्या गीतात पक्षाच्या आचारसंहितेचा कोणताही भंग केला नसून हे गीत तथ्यांवर आधारित असल्याचं आपच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। खाण मंत्रालयाच्या वतीनं उद्या नवी दिल्ली इथं महत्वाच्या खनिजांवरील प्रक्रिया या विषयावर शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। महत्वाच्या खनिजांचा लाभ करून घेणं आणि त्यावरील प्रक्रिया यामध्ये सहकार्य वाढवणं, त्यासंबंधीच्या ज्ञानाची देवाणघेवाण करणं हा या 2 दिवसीय परिषदेचा मुख्य उद्देश आहे। वेगानं होत असलेल्या भारताच्या आर्थिक विकासाच्या पार्श्वभूमीवर आणि महत्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद आयोजित करण्यात येत असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। भारतीय तटरक्षक दलानं काल गुजरातमधल्या पोरबंदर इथं केलेल्या संयुक्त कारवाईत एका पाकिस्तानी बोटीतून 600 कोटी रुपये किमतीचे 86 किलो अंमली पदार्थ हस्तगत केले असून या प्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे। या संदर्भातल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार तटरक्षक दलानं गुजरातचं दहशतवाद विरोधी पथक आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या मदतीनं अरबी समुद्रात रात्रीच्या वेळी ही कारवाई केली। या कारवाईत अटक करण्यात आलेल्यांना पुढील चौकशीसाठी पोरबंदर इथं आणण्यात आलं आहे। सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी नुकताच फ्रान्सचा सर्वंकष दौरा केला। त्यांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीवर शिक्कामोर्तब झालं असून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संरक्षण सहकार्याला आणखी बळकटी मिळाली आहे असं संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. सरसेनाध्यक्षांनी त्यांच्या दौऱ्यात फ्रान्सच्या सशस्त्र दलाचे मंत्री पॅट्रिक पेलॉक्स आणि सशस्त्र सेना मंत्री लेफ्टनंट जनरल व्हिन्सेंट गिरॉ यांच्याशी उभय देशांमधील संरक्षणविषयक सहकार्य आणखी वाढवण्याविषयी तसंच समान हिताच्या संरक्षणविषयक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी फ्रान्सच्या संरक्षण उद्योगातल्या मान्यवरांशीही चर्चा केली. त्यामध्ये दसॉ, साफ्रा, थेस अलेनिया, पेस यांचाही समावेश आहे. इस्रायलला दक्षिण गाझा शहरावर हल्ला करण्यापासून रोखू शकेल असा अमेरिका हा एकमेव देश असल्याचं पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी म्हटलं आहे. सध्या गाझा शहराच्या दक्षिण भागात 10 लाखांहून अधिक लोक आश्रय घेत आहेत. कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास पॅलेस्टिनींना गाझा सोडून जावं लागेल असं अब्बास म्हणाले. पोलिसांची मुक्तता करण्याचा काही करार झाल्यास इस्रायल गाझामध्ये शिरण्याचा फेरविचार करेल असं इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी म्हटलं होतं. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे रोगनिदान आणि उपचार यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहे. विशेषतः विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, त्वचारोग, दंतचिकित्सा या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता परिवर्तनकारी बदल होत आहेत असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत केलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि बॉम्बे हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरच्या एक दिवसाच्या चर्चासत्राचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. काश्मीरच्या पहाडी भागात श्रीनगर लेह महामार्गावर पर्यटकांना घेऊन जाणारं एक वाहन सिंध नाल्यात पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. मध्य काश्मीरमधल्या गंदरबल जिल्ह्यात गगनगीर सोनमर्ग मार्गावर ही दुर्घटना घडली आहे. ती कळताच सर्व सुरक्षा दलाच्या जवानांनी बचाव कार्य सुरू केलं आणि नाल्यातून 4 मृतदेह बाहेर काढले. मात्र या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं बचाव कार्य तूर्तास थांबवण्यात आलं आहे. क्रिकेट. भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांदरम्यान बांगलादेशातल्या सेलहेट इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल भारतानं 44 धावांनी जिंकला. भारतीय महिला संघानं काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशच्या संघापुढे 146 धावांचं आव्हान ठेवलं. मात्र बांगलादेशचा संघ 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 101 धावाच करू शकला. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे हा विजय साकार झाला. यामध्ये रेणुका सिंग ठाकूर हिनं 3 गडी तर पूजा वस्त्रकार हिनं 2 गडी बाद केले. फलंदाजीत भारताच्या यस्तिका भाटिया हिनं 29 चेंडूत 36 तर शेफाली वर्मा हिनं 22 चेंडूत 31 धावा करून हा विजय साकार केला. या मालिकेतला दुसरा 20 षटकांचा सामना उद्या सेलहट इथंच खेळला जाणार आहे. देशात विविध भागात उष्णतेचा प्रकोप सुरूच असून पुढील 3 दिवस पश्चिम बंगालमधल्या गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, बिहार, ओडिशा आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर रायलसीमा, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यातल्या तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यापैकी तेलंगणमधल्या 33 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये हा संपूर्ण आठवडा अथवा त्यापेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या दरम्यान या 15 जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 41 ते 45 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तेलंगण राज्यातल्या काही भागात काल कमाल तापमान 45 अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त होतं. पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेसंदर्भात हैदराबादच्या हवामान विभागानं पिवळा बावटा जारी केला आहे. 1 मे रोजी नारंगी बावटा जारी केला आहे. दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी येत्या 2 दिवसात पाऊस पडण्याची शक्यताही हैदराबाद हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 2 दिवसात पूर्व भारतातल्या कमाल तापमानात 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोरम, मणिपूर या राज्यांमध्ये येत्या बुधवारपासून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू. 6व्या टप्प्याची अधिसूचना जारी. भारतीय तटरक्षक दलानं पोरबंदरजवळ केलेल्या कारवाईत पाकिस्तानी जहाजातून 600 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांच्या फ्रान्स दौऱ्यात उभय देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवण्यावर चर्चा. 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा बांगलादेशवर विजय. आणि तेलंगणसह पश्चिम बंगालचा काही भाग, बिहार, ओडिशा आणि झारखंडमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.